रोमकरास पत्र याचा दुसरा अध्याय. तेव्हा दुसऱ्याला दोष लावणाऱ्या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही, कारण तू ज्या गोष्टीत दुसऱ्याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोष लावणारा तू ही त्याच गोष्टी करतोस. पण आपल्याला माहीत आहे की अशा गोष्टी करणाऱ्याविरुद्ध देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे. तर अशा गोष्टी करणाऱ्यांना, दोष लावणाऱ्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणाऱ्या, अरे बंधू तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे म्हणतोस काय? किंवा देवाची दया तुला पश्चातापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेच्या, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय? पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चातापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल, म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनितीला मानतात, त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप, संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग एहलेनी अशा प्रत्येकाच्या जीवावरती येतील. पण प्रत्येक चांगले करणाऱ्या प्रथम यहुद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील, कारण देवाजवळ पक्षपात नाही. कारण नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील, आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल. कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तर ते स्वतःसाठी नियमशास्त्र होतात. आणि एकमेकातील त्यांचे विचार जेव्हा एकमेकावर आरोप करतात किंवा एकमेकाचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवतात. देव माझ्या सुवार्थेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करेल त्या दिवशी हे दिसून येईल. आता जर तू स्वतःला यहुदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिरवतोस, तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे आणि तुझी खात्री आहे की तूच आंधळ्याचा वाटाडे आहेत, जे अंधारात आहे त्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस, कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे. तर मग जो तू दुसऱ्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवत नाहीस काय? चोरी करू नये असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय? व्यभिचार करू नये असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तीचा विटा मानतोस तो तू देवळे लुटतोस काय? जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय? कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीय तुझ्यामुळे निंदा होत आहे. कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुनता खरोखर उपयोगी आहे, पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुनता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. म्हणून कोणी मनुष्य जर सुनता न झालेला असूनही नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुनता न होणे हे सुनता असे गणण्यात येणार नाही काय? आणि देहाने सुनता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय? कारण बाहेरून यहुदी आहे तो यहुदी किंवा बाहेरून देहात सुनता आहे ती खरोखर सुनता नाही. कारण जो अंतर यहुदी आहे तो यहुदी होय, आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे शास्त्रलेखाला अनुसरून नाही. अशी जी अंतकरणाची सुनता आहे ती सुनता होय, आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.